ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮ ಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯ ಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಪುಂಡಲೀಕವರದೇ ಹರಿವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಂ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. ಹರಿ 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 ಹರಿ. ಮಣೇಶ್ರೀ ಗುರುಂಚೆ ಭುವನ ಆಪಣ ಮೀ ಹೋಯಿನ ಆಣಿ ದಾಸ ಹೋವನ ಕರಿನ ದಾಸ್ಯ ತೆಥಿಂಚೆ ನಿರ್ಗಮಾಗಮಿ ದಾತಾರೆ ಜೆ ಓಲಾಂಡಿ ಜತಿ ಉಂಬರೆ ತೆ ಮೀ ಹೋಯಿನ ಆಣಿ ದ್ವಾರೆ ದ್ವಾರ ಪಾಳು ಪಾವುವಾ ಮೀ ಹೋಯಿನ ತಿಯಾ ಮೀಚಿ ಲೈವವೀನ ಛತ್ರ ಮೀ ಆಣಿ ಕರಿನ ಬಾರಿಪಣ ಮೀ ತಳ ಉಪರು ಜಾಣವಿತಾ ಚವರ ಧರು ಹಾತು ದೇತಾ ಸ್ವಾಮಿ ಪುಢೆ ಖೋಲತಾ ಹೋಯಿನ ಮೀ. ಇತ್ಪರ್ಯಂತ ಆಪಲ ಝಾಲೆಲ ಹೋತ. ಏಕಾಂತಿಕ ಏಕ ಭಾವ ಧರುನ್ ಸಾಧನಾ ಕರತ ಅಸ್ತಾನಾ ಸದ್ಗುರುನ್ ಬರುವರ್ ಮೀ ಏಕ್ ಆಣಿ ಗುರು ಏಕ್ ಗುರುನ್ ಖೇರಿಜ್ ಮಾಲಾ ಕೋಣಿ ನಾಹಿ ಆಣಿ ಮಾಝ್ಯಾ ಖೇರಿಜ್ ಗುರುನ್ನಾ ಕೋಣಿ ನಾಹಿ. असा भाव धरत धरत ज्ञानेश्वर महाराज थोर पदवीला प्राप्त झाले. आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर देखील ज्ञानेश्वर महाराज असाच भाव धरत आहेत हे विशेष आहे. ज्ञान प्राप्त होणं म्हणजे व्यापक आत्मभाव प्राप्त होणं, व्यापक बोध प्राप्त होणं. गुरु तत्वच सर्व ठिकाणी भरून राहिलेलं आहे असं समजणं म्हणजे ज्ञान होणं, अशी अनुभूती येणं म्हणजे ज्ञान होणं. या अनुभूतीमध्ये मी किंचितही न राहणं वेगळेपणाने आणि मीही व्यापक होणं म्हणजे ज्ञान होणं. असं ज्ञान झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज परत एकदा एकांतिक एकरूपतेची भाषा बोलताहेत. ज्ञान होण्याच्या पूर्वी अशा प्रकारची भाषा शिष्याची असते किंवा असावी. कधी कधी असं वाटतं की एकांतिक एक भाव इतका आवश्यक आहे का ज्ञानप्राप्तीसाठी. जर इतक्या संकुचितपणाने शिष्य राहिला की मी एक आणि गुरु एक, बस मला दुसरं काही माहित नाही, कोणाला मी जाणत नाही, तर त्याची प्रगती कशी व्हायची? कारण सद्गुरु जो व्यापक ब्रह्मभाव सांगतात तो ब्रह्मभाव आणि मी आणि सद्गुरु याच्यामध्ये अहंता नाहीये का? माझ्याखेरीज सद्गुरूंचं दुसरं कोणीच नसावं, मीच त्यांचा एकटा एक सर्व असावं याच्यामध्येच अहंता आहे असं असं कोणाला वाटेल? कारण असा भाव धरून मी राहिलो तर सद्गुरु जे शिकवतात सांगतात ते माझ्या ठिकाणी ठसणार कसं? सद्गुरु तर सर्व ठिकाणी परमात्मा पाहायला सांगतात, सर्वांच्या अंतर्यामी परमात्मा पाहायला सांगतात. आणि सद्गुरु सांगतात की मी निर्व्यक्ती आहे, मला व्यक्तीमध्ये पाहू नका, मीच व्यापक आहे. अशा सद्गुरूंना एकदेशी बनवण्यात अर्थ काय आहे? होतं असं की प्रारंभी, साधनेच्या प्रारंभी शिष्याची ओढ किंवा तळमळ जेवढी आहे त्याच्यावर ते अवलंबून राहतं. साधनेच्या प्रारंभी शिष्याची ओढ जर बेताची असेल तर त्याचं आपण आणि गुरु यांच्या व्यतिरिक्त बऱ्याच ठिकाणी लक्ष जातं. सद्गुरूंच्या परिवारामध्ये बऱ्याच ठिकाणी तो पाहत असतो. आणि जर शिष्याची ओढ तेवढी तीव्र असेल तर तो इतरांना पाहतच नाही. पाहत नाही याचा अर्थ ते आहेत, ते त्याला दिसतात आणि ते सद्गुरूंची सेवाही करत असतात असंही त्याला दिसतं. पण तो सर्व अंगाने आपणच तिथं असावं अशी ओढीपोटी भावना धरतो, त्याच्या तळमळीपोटी भावना धरतो. ही जर तळमळ असेल तरच एकांतिक एकरूपता सद्गुरूंशी असावी असा भाव शक्य आहे. बऱ्याच वेळेला एकांतिक एकरूपता सद्गुरूंच्या ऐवजी संसाराच्या ठिकाणी असते, पत्नीच्या ठिकाणी असते, पतीच्या ठिकाणी असते, मुलांच्या ठिकाणी तर असतेच असते. ते माझे आणि मी त्यांचा. आणि हे सगळं नीट दुरुस्त करण्यासाठी कुटुंबाचं गणित सद्गुरू असा जेव्हा भाव असेल तेव्हा फक्त सद्गुरूंशी एकांतिक एकरूपता ही शक्य नसते. कोणाकोणाची सत्तेच्या ठिकाणी असते. जे राजकारणी असतात त्यांची सत्तेच्या ठिकाणी एकांतिक एकरूपता असते. प्रत्येक ठिकाणी मीच असावं. जर तिकीट वाटप असेल तर मला तिकीट मिळालं पाहिजे. मी जर निवडून आलो तर मी मंत्री झालो पाहिजे, खरं म्हणजे मुख्यमंत्रीच. मीच सर्वत्र पुढे असलो पाहिजे. ही परमार्था व्यतिरिक्त एकांतिक एकरूपता भरपूर ठिकाणी असते. कोणी कधी राजकारणी पाहिलाय की माझ्यासारखे पुष्कळ आहेत, कोणीही घ्यावं. अगदी गायक किंवा कलावंत देखील स्वतःच पुढे येण्यासाठी धडपडत असतात असं दिसतं, दुसऱ्याला बाजूला सारतात. मी दंतकथा ऐकलेल्या आहेत, त्या खऱ्या की खोट्या मला माहिती नाहीत, पण मोठे मोठे गायक देखील जर अमुक अमुक गायकाला घेतलं तर मी तुमच्याकडे कायमचं गाणं बंद करेन. या दंतकथा असतील, खऱ्या नसतील, मला ते माहीत नाहीये या खऱ्या आहेत असं. पण त्या सर्वश्रुता असतात तेव्हा असं वाटतं की एवढी मोठी मंडळी झाल्यानंतर देखील इतक्या एकांतिक एकरूपतेचा भाव धरतात आणि मग ते तशा तऱ्हेने मोठे होतात त्यांच्या क्षेत्रात. मग शिष्यांनी असं करावं का? सद्गुरूंकडे आलेल्या शिष्यांनी अशी एकांतिक एकरूपता करावी का? पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मी ही जीवी ऐसे आवाके, मी या मनोरथांच्या सृष्टी रचतो आहे आणि मनोरथांच्या सृष्टी रचून मला माझा परमार्थ यशस्वी करण्यासाठी मी आणि गुरु एवढंच आत्ता सांप्रत आहे असा भाव धरायचा आहे. आणि असा भाव साधनेच्या सुरुवातीला आवश्यकच आहे. याचा अर्थ इतरांशी तो स्पर्धा करतो असं नाही. कोणाकोणाला याच्यात जसं राजकारणी असतील किंवा कलावंत असतील त्यांच्या ठिकाणी स्पर्धेचा वास असतो. याच्या ठिकाणी स्वतःच्या प्रगती करता हे करत असतो. आपला मनोभाव अधिकाधिक एकरूप आणि सद्गुरूंशी सुसंगत व्हावा म्हणून तो तसं करत असतो. तो तिथं कोणाला बाजूला सारायला जात नाही, तो तिथं कोणाशी स्पर्धा करत नाही. परमार्थ आणि स्पर्धा हे एकमेकांच्या तसे विरोधातले शब्द आहेत. श्रद्धावंतः अनसूयंतो, तू श्रद्धावंत आहेस आणि कोणाची असूया करत नाहीस म्हणून मी तुला हे ज्ञान सांगतो असं भगवंत म्हणतात. पण मला ज्ञान व्हावं याच्यामध्ये दुसऱ्याची असूया काही नाहीये. नाहीतर मी मागं राहावं, ज्याला जायचं त्यांनी पुढे जावं असा थोडाच परमार्थ आहे. असं जर बाहेरही कुठं नसेल तर परमार्थच कसं असेल? असा भाव धरल्यात खेरीज ज्ञान होणार नाही का असंही कधी कधी वाटेल, की असं सगळं मीच असावं असा भाव धरल्याखेरीज ज्ञान होणार नाही का. जर तीव्र तळमळ असेल तर तो असा भाव धरेल. मी मागच्या वेळेला श्रीधर स्वामी महाराजांचं सांगितलं, सगळ्या सेवा मी करेन, आणि त्यांनी सगळ्या सेवा करायला सुरुवात केली आणि त्यांच्यावर तक्रारी त्यांच्याबद्दल झाल्या, त्यांच्या एक एक सेवा काढून घेतल्या गेल्या, त्यांना कोणतीच सेवा नाही अशी एक वेळ आली गडावर, कोणतीच सेवा नाही. श्रीधराला बसवून ठेवण्यात आलं, ते उपासना करू लागले. हे जे सगळे सेवक सेवा करत आहेत त्यांच्या अंगानी खरं म्हणजे मी समर्थांची सेवा करतो आहे असाही त्यांनी भाव धरला आणि ते उपासना करायला लागले. मला बाजूला सारलं अशा भावनेनी कुढत बसले नाहीत. परमार्थामध्येही क्वचित आधी असं कधीतरी घडण्याची शक्यता असते. तुम्ही एका सेवेत असता, त्या सेवेतून तुम्हाला दुसरी सेवा दिली, त्या साधकाला वाटतं मला बाजूला काढलं आणि मग तो तिथं देखील वैर धरण्याची शक्यता असते. त्याच्या मनामध्ये आढी राहते की मला यांनी बाजूला काढलं, त्यांनी बाजूला काढलं अशा प्रकारे. ज्ञान होण्यासाठी ही गरजेची गोष्ट आहे प्राथमिक स्थितीमध्ये, आणि हे झाल्याखेरीज ज्ञान होणार नाही असं त्याचं स्पष्ट उत्तर आहे. एकांतिक एकरूपतेचा भाव धरल्याखेरीज ज्ञान होणार नाही. ज्ञानाची गोष्ट असेल तर भाव विस्तारणार नाही सद्गुरूंबद्दलचा. सद्गुरु जे सांगतात ते एकविधतेने श्रवण होणार नाही. इथं दुसऱ्यांच्याकडे पाहण्याची गरज नाहीये. पण मी असं वाचलंय की गोंदवलेकर महाराज तुकामाईंकडे गेले आणि तुकामाई 2 दिवस त्याच्या आधी असं बोलत फिरत होते की मोठा दरोडेखोर येणार आहे, सगळं लुटून नेणार आहे, दरोडेखोर येणार आहे, सगळं लुटून नेणार आहे. शिष्यांनी लुटायचंच असतं. सद्गुरूंकडे जे ज्ञान आहे ते ज्ञान शिष्यांनी घ्यायचंच असतं. आणि प्रत्यक्षत महाराज तरुण होते तेव्हा. ज्ञानाकरता गोंदवलेकर महाराज सगळीकडे फिरले. भारतवर्षामध्ये तेव्हा तेव्हा जे प्रख्यात संत होते त्या सगळ्यांकडे गेले. ते रामकृष्ण परमहंसांकडे देखील गेले, त्यांना देखील त्यांनी पाहिलं, त्यांना भेटलेले होते ते. तुकामाईंची कीर्ती ऐकून तुकामाईंकडे ते आले तेव्हा तुकामाई त्यांना म्हणाले की मी तुला ठार मारीन, मी तुला मारून टाकीन असं म्हणाले. तर महाराजांनी त्यांच्या चरणांवर लोटांगण घेतलं, मी मारून घेण्यासाठीच आलेलो आहे, मी तुझी देह अहंता घालवेन, मी माझी देह अहंता घालवण्यासाठीच आलेलो आहे. मी असं वाचलंय की अमलानंद स्वामी स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर जो भेटेल त्याच्याशी स्वामी स्वरूपानंदांविषयी बोलायचं. त्यांच्या बोलण्याचा विषय एकच होता. कधी कधी असं व्हायचं की ते बोलायला बसले, भक्त येत आहेत, येऊन बसत आहेत आणि महाराज सांगण्यामध्ये इतके दंग व्हायचे की आतून घरातून मामी सांगायला यायच्या की आता जेवायला उठायची वेळ झालेली आहे, कधीच वेळ उलटून गेलेली आहे. मला मदा भट असं म्हणाले की आमचे मामा म्हणजे त्यांना म्हणजे अमलानंद त्यांचे मामा होते आणि अमलानंदांना मामा म्हणतही असत. आमच्या मामांना स्वामींखेरीज काही सुचायचं नाही असं ते मला म्हणाले. ही एकांतिक एकरूपताच आहे. स्वामी माधवनाथ पावसला जाऊन आल्यानंतर आधी स्वांत सुखाय जी प्रवचन त्यांची चालत असत त्याच्यामध्ये लक्षणीय फरक असा पडला की आता ते परमात्म प्राप्तीच्या आवश्यकतेबरोबर सद्गुरु महात्म्य सांगायला लागले आणि स्वरूपानंदांबद्दल सांगायला लागले. त्यांच्या प्रवचनाचा 35% भाग किमान स्वरूपानंदांनी भरून गेला आणि उरलेला जो 65% आहे त्याच्यात स्वामी माधवनाथांच्या प्रवचनाची पद्धत मी तुम्हाला सांगतो. मागच्या वेळेला जे प्रवचन झालेलं असेल तर ते सगळं प्रवचन म्हणजे ते जवळपास 45 मिनिटं बोलत तर त्या प्रवचनाचा आढावा ते 7-8 मिनिटात घ्यायचे. ही त्यांची खुबी जरा आश्चर्यकारकच होती. म्हणजे जे सांगण्यासाठी मागच्या वेळेला त्यांना 45 मिनिटं लागलेली होती ते अतिशय नेमक्या शब्दामध्ये ते परत 7-8-10 मिनिटांमध्ये सांगायचे. आणि मग मूळ विषयावर यायचे, त्याच्या पुढे जे सांगायचे त्याच्यावर ते यायचे. ते असं गृहित धरायचे नाहीत की जे समोर बसलेले श्रोते आहेत त्यांनी काल ऐकले त्यामुळे आज तिथपासून पुढे सुरू. जसं रिकॅप असावं तसं आपण कुठपर्यंत आलेलं त्यामुळे त्यांचं प्रत्येक प्रवचन पूर्ण असे. म्हणजे मागच्या वेळेला जे सांगितलेलं होतं ते इट नटशेल ते सांगायचे आणि पुढचं आणि पुढचं सांगत असताना शुद्ध विवरण करायचे, परमार्थ विवरणही करायचे, शुद्ध शास्त्रही सांगायचे आणि त्याच्यात आपल्या सद्गुरूंचा भाग जवळपास 30-35% त्यांच्या प्रवचनांमध्ये असायचा. आणि मग शेवटी शेवटी ते थोडेसे विनोदावर यायचे, थोडे मौजेनी बोलायचे. अशी त्यांची प्रवचनाची खुबी होती. त्यामुळं अशा प्रकारे ज्ञान प्राप्ती करता म्हणून देखील हे उपाय वापरलेले आहेत श्रीधर स्वामी महाराजांसारख्यांनी, गोंदोलेकर महाराजांसारख्यांनी. आणि ज्ञानानंतर देखील तसाच भाव, हो ज्ञानानंतर देखील तसाच भाव. विनोबा असं म्हणतात की दोनाचा तीनाचा चाराचा असे पाढे पाठ करत जे गणित शिकले ते आता सूक्ष्म गणितामध्ये रमल्यानंतर म्हणजे गणिताच्या अगदी पुढच्या स्थितीत रमल्यानंतर 2×2=4 याच्याशी माझं काय काम आहे असं थोडंच म्हणणार आहेत. अगदी सूक्ष्म सूक्ष्म गणित सोडवत असताना देखील या प्राथमिक गणिताचं उत्तम भान आहे आणि उत्तम भान ठेवल्यामुळेच ही सूक्ष्म गणित ते सोडवतात. तसं ज्ञान प्राप्ती नंतर देखील ही आचार्योपासना ज्ञानेश्वर महाराज अत्यावश्यक समजतात. ते स्वतः करतायत आणि सांगतायत, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. श्री गुरूंचं राहतं घर मी होईन, त्या घरामध्ये घर जशी सेवा करत तसं घर होऊन मी त्यांची सेवा करेन. त्यांचा देह त्यांच्या आत्म्याचं घर असेल तर मी माझ्या भावानी जणू त्यांचा देह होईन. आणि दास होऊन करीन दास्य तेथींचे, आणि घरात जे दास वावरणारे असतील सेवक तेही मी होईन, आणि मी तिथलं दास्यही सगळं करीन. म्हणजे जर हात सेवा करणारा असेल आत्मचैतन्याचा, आत्मचैतन्याची सेवा करतो हात. आपण जेवतो म्हणजे काय करतो, आपण चालतो म्हणजे काय करतो, चैतन्याला स्वस्थ बसण्याच्या ऐवजी देहाचा जेव्हा जेव्हा उपयोग करावा असा वाटतो, आणि सगळे करतात बरं का, आपण विचार करतो बोलतो चैतन्याच्या अधिष्ठानावर बोलतो, आपण चालतो आपण रस्ता ओलांडतो, पण आश्चर्य म्हणजे इकडं तिकडं पाहून सुरक्षित आहोत असं पाहून कुत्रा देखील रस्ता ओलांडतो. म्हणजे त्याचे पाय, त्याचे डोळे, त्याचा मेंदू, आत असणारं जे चैतन्य आहे त्या चैतन्याला सुरक्षित ठेवण्यासाठी सेवा करतात. म्हणून सद्गुरूंचा देह मी होईन आणि इंद्रियांनी त्यांच्या आत्मचैतन्याची मी सेवा करेन हा भाव आहे. एकांतिक एकरूपतेचा भाव आहे. सद्गुरू घराबाहेर जातात, आत येतात, त्यांच्या दारामध्ये जो उंबरा आहे तिथं मी पडून राहीन. निर्गमागमी दातारे जे ओलांडीचे ती उंबरे ते मी होईन. मला ओलांडून ते जातील, मला ओलांडून ते आत येतील त्यांच्या घरामध्ये. आणि मला ओलांडूनच त्यांच्या देहगावाला ओलांडूनच त्यांचं ज्ञान प्रगट होईल त्यांच्या वाणीनी. तेव्हा उमराच ओलांडेल, त्यांचं ज्ञान उमरा ओलांडेल, पण तो उमरा मी असेल. माझ्या वाणीला ओलांडून त्यांना पलीकडे जावं लागेल. आणि पलीकडून आत येताना देखील तिथं मीच असेल. त्यांचं मन ही मी होऊन राहीन. त्या मनाला उमऱ्याला ओलांडून त्यांना आत्मभावापर्यंत पोचायला लागेल. पाऊआ मी होईन, तिया मीची लेववीन, मी त्यांच्या वाहना होईन त्यांना घेऊन जाण्यासाठी. आणि त्यांना लेववणारा जो असतो तो सेवक देखील नम्रपणाने खाली बसून त्यांच्या पायात चप्पल घालणारा तो मीच होईल. छत्र मी आणि करीन बारीपण, मी छत्र असेन. छत्र असेन म्हणजे अनेक प्रसंगामध्ये मी त्यांचं छत्र होऊन राहीन. हे छत्र मागच्या वेळी मी सांगितलं की छत्री धरलेला साईबाबांचा फोटो. मला कित्येकांनी साईबाबांचा तो फोटो पाठवला, मला खूप बरं वाटलं. पण छत्र याचा तेवढाच अर्थ नाही आहे. त्यांचं जीवन सुरक्षित राखण्यासाठी म्हणून त्यांच्यावर मी छत्री धरेन, मी छत्र होईन, मी त्यांना ऊन लागू देणार नाही. माझ्या तन मन धनानी मी त्यांच्यावर छत्र होईन, मी त्यांना पाऊस लागू देणार नाही, मी त्यांचा सांभाळ करणारा होईन, असा छत्राचा अर्थ आहे. आणि करीन बारीपण, आणि जो बारी असतो छत्र धरणारा असतो तोही मीच होईन. मी तळ उपरू जाणविता, चालताना इथून जरा जपून इथं खड्डा आहे, थोड्या पायऱ्या आहेत, एक किंचित उंचवट आहे, असं त्यांना जाणवून देणारा जाणविता जो चोपदार असतो, जो सेवक असतो, तो सेवक मी होईन. चोपदार याचा अर्थ सद्गुरु जातात तेव्हा त्यांना नेण्याचा अधिकारी नाहीये, तो आहेच आहे तसा. पण तो अधिकारीच इतका अधिकार गाजवायला सुरुवात करतो की बस. जर चोपदार सांगायला लागला, चोपदाराकडं तो पुढे असतो ना, त्यामुळे समोरून एक व्यक्ती येते, मला स्वामीजींना भेटायचंय, तर तेही त्याचं काम आहे. योग्य व्यवस्था करणं, त्यांच्यापर्यंत निरोप देणं, मग ते आणा म्हटले की घेऊन येणं. पण चोपदार जर परस्पर सांगायला लागला ते नाही भेटणार, तर मी असं ऐकलं की महाराष्ट्राचे राज्यपाल एका संतांच्या पालखीच्या दर्शनाकरता आलेले होते, तर चोपदारांनी ते दर्शन नाकारलं. हा अधिकार झाला चोपदार, हा असं करतात. ज्ञानेश्वर महाराजांना विचारून तर यायचं. असे चोपदार सगळ्या संतांच्या ठिकाणी निर्माण होतात. ही ज्ञानेश्वर महाराजांचीच कथा आहे असं नाही. ते परस्पर हातात अधिकार घेतात. तसा चोपदार मी होणार नाहीये असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मी तळ उपरू जाणविता, चवर धरू हातू देता. तसंच चौरीनी वारा घालणारा मी होईन, म्हणजे त्यांना जे सुखकर असेल ते मी करीन, बस एवढीच त्याची भूमिका. वारा देणं म्हणजे त्यांना सुख देणं, त्यांना त्यांच्या देहाला जे सुखकर असेल ते करणारा, चवर धरू चौरी ढाळणारा मी होईन. स्वामी पुढे खोलता होईन मी. आणि त्यांचा खोलता म्हणजे वाटाड्या, ते जात असताना त्यांना वाट दाखवणारा. स्थूल मनानी एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर घेऊन जाणारा वाटाड्या किंवा माहितगार बरोबर लागतो, तो मी होईन, तो वाटाड्या मी होईन. याचा अर्थ त्यांना जिथं जायचंय त्या मार्गाची मी आधी सगळी माहिती घेईन. मी त्यांना सुरक्षित घेऊन जाण्यासाठी म्हणून सगळं काही करेन, त्यांचा मी वाटाड्या होईन. मीची होईन सागळा, करू सुईन गुरुळा, सांडीती तो नेपाळा पडिघा मीची. मी हातात झारी धरणारा, आणि त्यांच्या हातावर पाणी ओतणारा शागिर्द सागळा मी होईन. सुईन गुरुळा, आणि ते जेव्हा हातात पाणी देऊन सूळ भरतील तेव्हा ती गुरुळा सांडीती, चूळ जेव्हा ते भरून टाकतील तो नेपाळा पडिघा मीची. ती चूळ धारण करणार तस्त देखील मी होईन. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप खोल विचार केलाय. हडप मी वळगईन, मीची उगाळू घेईन, उळीग मी करीन अंघोळीचे. आपण एक अभंग ऐकूया, सद्भक्त अनिकेत लिमये अभंग सेवा सादर करणार आहे.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः. जीवन धन्य धन्य जाहले, जीवन धन्य धन्य जाहले, जीवन धन्य धन्य जाहले. सूर्य उगवता एकाएकी तिनिरनाश तो घड़े त्रिलोकी, गुरुवाक्याचा श्रवणी तैसे आत्मरंगी रंगले, जीवन धन्य धन्य गाहले, जीवन धन्य धन्य गाहले. विवेक अंकुर गुरु प्रसादे, वैराग्याचे फळते गाढे, तिन्ही अवस्था ओलांडुनिया स्वरूप सुखला धले, जीवन धन्य धन्य गाहले, जीवन धन्य धन्य गाहले. कर्मा कर्मी नुरे अहंता, रजतम जाऊनी गुणातीतता, सत्कर्माचे फळते ईश्वर चरण कमली वाहिले, जीवन धन्य धन्य जाहले, जीवन धन्य धन्य जाहले. नुरोनी काही जे का उरले, परब्रह्म ते भरुनी ठेले, सर्वात्मक त्या ब्रह्मी समरस होनिया राहिले, जीवन धन्य धन्य जाहले, जीवन धन्य धन्य जाहले. प्रेम भराने मन हे धाले, प्रेम भराने मन हे धाले, स्वानंदाने नाचू लागले, गुरु कृपेचा अगाध अनुभवी मकरंद रमविले मकरंद रमविले जीवन धन्य धन्य गहले जीवन धन्य धन्य गहले जीवन धन्य धन्य गहले।
मीची होईन सागळा करू सुईन गुरुळा, मी झारी धरणारा आणि हातात पाणी देणारा शागिर्द होईन सेवक होईन आणि ते जी गुळणी टाकतील तेव्हा ते तस्त धरणारा मी होईन आणि तस्तही मी होईन। हडप मी वळगईन मीची उगाळू देईन उळीग मी करीन आंघोळीचे पानाचा डबा मुखशुद्धी करता त्यांना जो लागतो तो तो मी होईन। मी तो जवळ बाळगेन आणि त्यांना मीची उगाळू देईन आणि पान खाल्ल्यानंतर जर त्यांना पिंक टाकावी अशी भावना झाली तर चावलेला विडा ज्या पात्रामध्ये ते टाकतील ते ती पिंक दाणी देखील मी होईन। कधी कधी कोणाला हे असं ऐकून वाटेल की किती नीच पद्धतीने जाऊन खालच्या पद्धतीने जाऊन ही सेवा, एवढी सेवा गुरूंना हवी असते का? परमार्थामध्ये ज्ञान घेण्यासाठी म्हणून इतकं इतकं करावं अशी गुरूंची अपेक्षा असते आणि शिष्य इतकं सगळं करतो तेव्हा त्याला ज्ञान प्राप्त होतं। उळीगमी करीन आंघोळीचे आणि आंघोळीच्या वेळेला जी जी चाकरी करावी असं वाटतं ती सगळी मी करीन। प्रत्यक्षत गुरु तुमची किती सेवा घेतील खरं म्हणजे हे सगळं ऐकल्यानंतर आपल्याला कोणत्या गोष्टी ऐकून चमत्कारिक वाटत कधी किळस येते असं असल्यामुळं आपल्या ठिकाणी बौद्धिक प्रश्नच खूप निर्माण होतात। हे तरी पाहावं की याच्यातलं काय सद्गुरु करून घेतात, हा भाव ठेवेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ते याच्यातलं काय करून घेतील कोण जाणे, पण हे सगळं करायची तयारी माझी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ऐकल्यावरच इतका प्रतिकार निर्माण होतो कोणाकोणाच्या मनामध्ये, कोणाकोणाच्या मनामध्ये सद्गुरूंना कोणी नमस्कार करताना पाहिलं तरी प्रतिकार निर्माण होतो की काय चाललं आहे। नमस्कार, एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पायावर डोकं ठेवून नमस्कार करतेय असा प्रतिकार मनात निर्माण होतो, तर हे सगळं ऐकून त्यांच्या मनात काय निर्माण होईल किती प्रतिकार निर्माण होईल. ज्ञानेश्वर महाराज त्यांचा भाव सांगताहेत, सद्गुरु याच्यातलं काय करून घेतील कोण जाणे, काही माहिती नाही, ते असं सगळं कसं करून घेतील. पण तसा भाव धरणं महत्वाचं. मी अशी गोष्ट आता मला नीट तुम्हाला सांगता येईल की नाही कोण जाणे, कारण एकदम अचानक आठवून सांगतोय की समर्थांना, बहुतेक समर्थांना आपल्याला गळू झालंय अशी भावना, आणि त्यांनी पुष्कळ वेदना होत आहेत वगैरे, आणि ते गळू. कोणीतरी हे फोडून रक्त किंवा आतली घाण आहे ती ओढून काढणं गरजेचं आहे असं म्हटलंय, तेव्हा भले भले शिष्य माग सरकले, प्रत्यक्षतः ते कोणतं तरी फळ किंवा आंबा असं काहीतरी होतं असं मी गोष्टीत वाचलं. एक कल्याण स्वामी असे निघाले की चालेल, मी ते शोषण करेन असं म्हणाले. सद्गुरु या पातळीवर जाऊन शिष्याशी कधी वागत नाहीत, ते महत्ता देऊन वागतात शिष्याला, ते शिष्याला आदरानेच वागवतात, ते शिष्याला कधी नोकर म्हणून वागवत नाहीत. शिष्य काय भाव धरतोय याच्याबद्दल चाललंय. होईन गुरूंचे आसन अलंकार परिधान, चंदनादी होईन उपचारते. मग स्नान झाल्यानंतर गुरु ज्या आसनावर बसतील ते आसन मी झालोय असा मी भाव धरेन. ते जे अलंकार परिधान करत असतील ते अलंकार मी होईन. जे सद्गुरूंचा अलंकार मी स्वामीजींच्या अंगावर कधीही सोनं पाहिलं नाही. एक भगिनी आल्या, स्वामीजींना म्हणाल्या की स्वामीजी किती प्रदूषण आहे आणि तुमच्या अंगावर काही सोनं नाही म्हणाल्या. मला अगदी कसं तरी वाटतं, आम्ही एवढे दागिने घालून येतो. आणि त्यांनी एक वळ, 10 ग्रॅमचं वळ होतं ते, तर ते स्वामीजींना द्यायची इच्छा व्यक्त केली. स्वामीजी नको म्हणत होते पण नंतर त्यांचा आग्रह धरून स्वामीजींनी ते बोटात घातलं आणि मग थोड्या वेळाने ते काढून ठेवलं. ते म्हणाले की मी माझ्या अंगाला आतापर्यंत कधी सोनं नाही लावून घेतलं, तर हे तुम्हाला परत घ्या. त्या म्हणाले नाही, हे तुमच्याकडेच ठेवा. बरं ठरतो म्हणाले, पण सोनं अंगावर त्यांनी घालून घेतलं नाही. त्यांच्या गळ्यात एक अगदी बारीक तुळशीची माळ मी पाहिलेली होती. जानवं, तुळशीची माळ हे जर सोडलं तर त्यांच्या अंगावर कोणता दागिना नव्हता. मग त्यांचं जानवं आणि तुळशीची माळ मी होईन शिष्य म्हणून मी अशी भावना धरेन. कोणाकोणाच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ असेल एखाद्या सद्गुरूंच्या गळ्यात, तर ती मी होईन. आणि जर एखादे सद्गुरू असतीलच की त्यांच्या, असेही मी चांगले संत पाहिलेत की ज्यांच्या हातात अंगठी आहे, सोन्याची चेन आहे, असेही सद्गुरू पाहिलेत. त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी कल्पना करावी की त्यांच्या हातातली सोन्याची अंगठी किंवा चेन आपण झालेले आहोत. चंदनादी होईन उपचारते, आणि त्यांच्या अंगाला थंडावा यावा म्हणून जे चंदन लावलं जाईल ते चंदनादी सगळे उपचार मी होईन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मीची होईन सुवारू, मी त्यांचा आचारी होईन. वोगरीन उपहारू, त तसंच त्यांना आचार्य होईन आणि वाढपी देखील मीच असेन. आपण पे श्री गुरु वोवाळीन. आणि मी आत्मत्वानी गुरुंना ओवाळीन. मी परवा कोणातरी गमतीनी म्हटलं की गमतीनी नाही खरं म्हणजे जसं गोंदवलेकर महाराज म्हणायचे की कोणी भगिनी आली की मी तिला नाव घ्यायला सांगतो यजमानांचं आणि ती मोठी संकोचून लाजून अशी नवऱ्याचं आपल्या नाव घेते. मी आशा करता हे सांगतो की या हा एक असा प्रसंग असतो की मला ऐकावा असा वाटतो की कितीतरी उपमा वगैरे देऊन कितीतरी सजवून ती आपल्या नवऱ्याला खूप मोठं करून सांगते आणि ते मी कान भरून ऐकतो. आपल्या पतीची स्तुती पत्नी करते ही ती एक वेळ असते असं ते म्हणायचे की ते मला ऐकावं असं वाटत. तस कोणी ओवाळत होत तर मी म्हंटल की ओवाळून घेणाऱ्यापेक्षा जो ओवाळतो तो किती महत्वाचा असतो. त्याने आपला सगळा अहंकार सोडून दिलेला असतो आणि मग तो ओवाळतो. ओवाळण्याला मोठी हिंमत लागते. तो हल्ली उपचार झालाय पण जर ओवाळायचं असेल तर तुम्ही प्रधान आहात. माझ्या दृष्टीने मी माझा सगळा अहंकार बाजूला सारून ओवाळतो आहे असा भाव ओवाळण्यामध्ये असतो. आपण पे श्री गुरु ओवाळीन. मी माझ्या स्वतःच्या निरांजनानी सद्गुरूंना ओवाळीन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जे वेळी देवो आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती. आणि ते जेव्हा भोजनाला बसतात तेव्हा त्यांच्या पंगतीला बसणारा पांती कर जे नेहमी त्यांच्या पंगतीला बसून जेवण करणारा मी असेन असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नेहमी प्रत्येक वेळेला स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की सद्गुरूंना दमा होता ते डोंगरावर राहायचे. त्यांच्याबरोबर शिष्य असायचे. नेहमी त्यांच्याबरोबर असणाऱ्या एका शिष्याला ते म्हणाले की रात्रीची वेळ होती 12-1 वाजले पण ते तू खाली उतरून जा बाबा. तो वस्तीमध्ये जो एक शेतकरी राहतो त्याच्याकडे औषध आहे ते घेऊन ये. मला अगदी सहन होत नाहीये श्वास घ्यायला त्रास होतोय. तर तो शिष्य म्हणाला की स्वामीजींना एवढा त्रास होत असताना हे श्रीचरण सोडून मी कसा जाऊ असं म्हणाला. रात्रीच्या वेळेला अंधारात डोंगर उतरून खाली जायचं होतं पण श्रींना काही झालं तर काय. तर तो म्हणाला की मी नाही आता जायचा श्रींना सोडून. मग त्यांनी तिथं असलेल्या अजून एका शिष्याला सांगितलं. तो गेला खाली गेला डोंगर उतरून ते त्या शेतकऱ्याकडून औषध आणलं. ते औषध घेतल्यावर सद्गुरूंना बरं वाटलं. त्यांना मग शांत झोपही लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या डोंगरावर एक श्रीमंत गृहस्थ आले आणि ते म्हणाले की सगळी व्यवस्था केलेली आहे आमच्या घरी आपण भोजनाला यावं अशी विनंती आहे. तर सद्गुरू तयार झाले आणि ते म्हणाले की आपल्याबरोबर आणखी कोणाला आणलं तरी चालेल. तर ते म्हणाले की याला घेऊन येईन. जो म्हणाला होता की हे श्रीचरण सोडून कुठं जाऊ त्याला घेऊन येईन म्हणाले. तेव्हा त्या ग्रहस्थांनी त्यांनाही निमंत्रण दिलं की आपण. तर तो म्हणाला स्वामी आज्ञाप्रमाण. स्वामी म्हणतात म्हणजे येणार, म्हणजे जो आधी स्वामींना सोडून कसा जाऊ म्हणाला त्यांच्या आजारपणाच्या काळात, हे श्रीचरण सोडून मी कसा जाणार, तो नंतर म्हणायला लागला ते आज्ञा देतायत तर मी येणारच. असे भोजन भाऊ नाही, भोजन भाऊ पांतीकर नाही, पंगतीला बसणं म्हणजे सगळ्या गोष्टी आल्या, सगळ्या गोष्टी आल्या. त्यांच्या पंगतीला बसणं इतकं सोपं नाहीये, त्यांच्या पंक्तीला बसणं म्हणजे ते जे जे करतील ते सगळं करणं पंक्तीला बसून, त्याच्याकरता तयारी करणं. मग पंक्तीला बसणाऱ्यांनी असं रात्री 12 वाजता जर औषध आणायला पाठवलं तरी केलं पाहिजे. मीची होईन पुढती देईन विडा. आणि भोजन झाल्यानंतर सद्गुरू उठले, सद्गुरूंनी हात धुतले, मग यांनी हात धुतले, मग विडा दुसऱ्यांनी दिला, असं होणार नाही. त्यांच्या पंक्तीला बसेन, त्यांच्याकडे लक्ष ठेवत मी जेवेन, त्यांना हवं नको हेही पाहिन. पंक्तीला बसणाऱ्यांनी ते पाहायचं असत. आग्रह करणारे कसाही आग्रह करतात तेव्हा त्यांना सांगायला पाहिजे की यांना हे चालतं, हे चालणार नाही, हे ते खाणार नाही, असं सगळं सांगण्याची तयारी पाहिजे. नुसता मूकपणाने बसला असा पंक्तीकर म्हणत नाहीत. आणि त्यांचं जेवण झालं म्हटलं की आपण आपला आवरून विडा द्यायला देखील मी त्यांना सज्ज राहीन. ताट मी काढीन, सेज मी झाडीन, चरण संवाहन मी चिकरीन. जेवण झाल्यानंतर त्यांचं ताट उष्ट, शेण खरकट सगळं मी करीन. त्यांच्या वाम कुक्षी करता त्यांचा बिछाना मी झाडून देईन. तेव्हा बिछाना झाडण्याची पद्धत होती, सगळा पलंगपोस जो आहे तो सगळा झाडून परत घालून मग व्यक्ती झोपायची. आता जे डबल बेड आहेत तर त्याच्यावर घातलेलंच असतं, त्याच्यावर आम्ही जाऊन झोपायचं. दिवसभर त्याच्यावर काही ना काहीतरी येऊन धुलीकण येऊन पडतात बसतात. ते 8 दिवसांनी बदलायचे. मला असं वाटतं की पूर्वी एक तर बरं होतं की वळकट्या करून गाद्या ठेवायच्या, झोपायच्या वेळेला त्या वळकट्या गादी पसरायची सोडून आणि मग चांगली गादी झाडून झटकून तो पलंगपोशी झाडून मग घालायचा. पण निदान सद्गुरूंची तरी स्वतःची सेज तशीच असते, तसंच जाऊन पडतो तसंच उठतो, 8-8 दिवस तसंच सगळं असतं. सेज मी झाडीन, चरण संवाहन मी चिकरीन. आणि ते पडल्यानंतर झोपल्यानंतर त्यांचे पाय दाबून मी देईन, त्यांच्या चरणांची मी सेवा करेन. सिंहासन होईन आपण, वरी गुरु करी ती आरोहण. गुरु बसण्याचं सिंहासन जे असेल ते मी आहे असा मी भाव धरेन. आणि त्याच्यावर सद्गुरु विराजमान होतील. होईन पुरेपण वोळगेचे, सेवेचं पुरतं पण मी अनुभवीन, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. या सगळ्या सेवा मी करेन. एक व्यक्ती एवढ्या सगळ्या सेवा कशा करेल? असं असल्यामुळं या एकांतिक एकरूपतेमध्ये भावनेचंच महत्व जास्त आहे. तोच आचारी व्हील, तोच वाढेल, तोच पंक्तीला बसेल. मग वाढेल आणि पंक्तीला बसेल हे एकाच वेळेला कसं शक्य आहे? त्यामुळे याचा शब्दशः अर्थ घ्यायचा नाहीये.
तसंच दुसऱ्या कोणाला सेवा मी करूनच देणार नाही असं कुठं ज्ञानेश्वर महाराज म्हणत नाहीयेत, मी हे करेन असं ते म्हणतात. हा भाव मी धरेन याच्यातच असं आलं की जे सेवा करणारे असतील ते मग मी होईन, मला जर सगळं करता येणं शक्य नसेल तर. आणि एका व्यक्तीला सगळं करता येणं शक्य नाही, मग माझा आत्माच एवढा विस्तारेल, मी सगळे आत्मवत मानेन, जे सेवा करणारे आहेत ते सगळे मी आत्मवत मानेन. सगळ्या सेवा एकाला करता येत नाहीत, सद्गुरूंना नेण्याची सेवा आहे ती सगळ्यांना करता येणं शक्य नाही. सद्गुरूंच्या कार्याची सेवा आहे, त्या सेवेमध्ये देखील मी मध्ये आपल्या इथे एक कार्यकर्त्यांचं शिबिर दरवर्षी घेतो, त्याच्यामध्ये मी असं म्हटलं की प्रत्येक सेवेचंही थोडं चिंतन असावं. हा मेळावा अशा करता घेतला जातो की काय सेवा चालतात हे तरी समजावं, याकरता. म्हणजे सेवेचं व्यापक स्वरूप समजावं आणि समजून याच्यात आपण काही करू शकतो का एवढा निदान विचार करून ठेवा, विचार करून ठेवा. जर करू शकत असू आपण तर काय करू शकू याचा विचार करा. मी असं म्हटलं की रोज दहा मिनिटं आपण सद्गुरूंची आणि सद्गुरूंच्या कार्याची सेवा करायची आहे आणि काय सेवा करू शकतो एवढा विचार करा. काय करू शकतो आणि करणार आहोत असा संकल्प करा. काही सेवा तुम्हाला नाही करता येणार. काही सेवा अशा असतात की प्रत्येक व्यक्ती नाही करू शकत. उदाहरणार्थ आता चाललेलं प्रवचन आहे ते ऑनलाईन सगळे ऐकताहेत, ती सेवा करणारे जे असतील तर ते थोडे असतील, काही स्पेशलाइज्ड असतील सेवा. इथं वेबसाईट तयार करण्याची सेवा आहे, कोणी म्हटलं मीही ती वेबसाईट तयार करेन, ते शक्य नाहीये, पण मी करेन असं तर म्हणा. काशीच जावे नित्य वदावे असं तर म्हणा. प्रथम सेवा काय आहेत ते समजून घ्या. परमार्थ करायचा आहे ना, सच्च्या भावानी करायचा आहे ना, मग तुम्ही पुरुष वर्ग आहे तर तो भूगावच्या आश्रमामध्ये जाऊन स्वयंपाकाची सेवा करू शकणार नाही, पण तेही माझं बोलणं खोटं ठरवलं. मध्ये एक शिबिर असं झालं की ते शिबिर पुरुषांनी स्वयंपाक केला, मला खूप कौतुक वाटलं. का नाही करू शकणार आता लॉकडाऊनच्या काळामध्ये, आम्हाला भांडी घासायची सवय नाही असं म्हणणारे भांडी घासतायत ना, आणि मदतही करतायत काही काही जण स्वयंपाकाला. मग घरातल्या सेवा आम्ही करू शकू करणं, मग तसाच हा परिवार आहे असं पहा. तेव्हा मी हे लॉकडाऊन नव्हता त्यामुळे हे बोललो नव्हतो, पण आपण हे सगळं व्यक्ती म्हणून करू शकतो असं होऊ नाही शकत. एक आई काळजी करते की आपला मुलगा अमेरिकेत जाणार, इथं तर त्याच्या पांघरुणाची घडी करावी लागते आम्हाला, तो कसं त्याचं तिथं होणार. ती शिकवते त्याला आणि तो सगळं करतो. त्यांनी सगळं करण्याचा संकल्प करणं गरजेचं आहे. तो सगळं करू शकतो, सगळं करून तिथं शिकतो आणि स्वतःच्या पायावर उत्तम उभा राहतो. आई वडिलांच्या छत्रछायेखाली मुलं आहेत, त्यांनी संकल्प करावा की मी सगळं करेन. आई वडील चालवतात तसं मी घर चालवेन. आणि चालवावं ना, चालवून पाहिल्याशिवाय कसं कळेल असं मी म्हटलो आमच्या घरात. आमच्या घरात मी असं म्हटलो. की हे सगळं मी करेन, मी करू शकतो, तशा या सगळ्या सेवा मी करू शकतो. आपल्या सद्गुरूंच्या काय सेवा आहेत ते तर प्रथम समजून घेऊ, त्याच्यातली प्रत्येकाला एखादी मिळेल, ज्याला मिळणार नाही त्यांनी मानसिक, ज्यांना इतर त्यांनी उत्सवात सेवा करू शकतात, कार्यक्रमात सेवा करू शकतात असं मी म्हटलो आणि कितीतरी लोक सेवेला लागले। त्यामुळं गुरूंचं एक पावित्र्य आहे, सेवेचं एक पावित्र्य आहे आणि सेवा करणारा जो आहे त्यांनी पवित्र भावाने ती करायची आहे। रोज रोज थोडस आपण गुरु कार्याला सहाय्यभूत व्हावं, सद्गुरूंना सहाय्यभूत व्हावं असं रोज थोडं चिंतन करावं। तुम्हाला नाही करायला मिळणार, कारण सद्गुरु तरी तुमची सेवा घेण्यासाठी थोडेच बसलेत। मी स्वामीजींना एकदा मी दुकानात त्यांच्या लवकर गेलो, त्यांच्या नियमाच्याही आधी गेलो, 10-15 मिनिटं आधी गेलो, माझं रामकृष्ण आश्रमातलं ध्यान उरकलं, मी दुकानात जायचो। त्या दिवशी मी जरा लवकर दुकानात गेलो तर ते झाडत होते, दुकान झाडत होते, लावत होते। तर मी गेल्यावर मी घाईघाईने त्यांच्या पुढे गेलो, मी घेतो कुंचा, तर त्यांचा आवाज किंचित बदलला। ते म्हणाले की मला आता या वेळेला हे सगळं मीच करत असतो, तू बाहेर जाऊन उभा राहा, हे सगळं झाल्यावर मग यायचं असं म्हणाले। पण त्यांचं ते शांत बोलणं इतकं निश्चयी होतं, मी बाहेर जाऊन उभा राहिलो आणि मग पुन्हा त्यांच्या वेळेला तिथं जाऊन अशी सेवेची लुडबुड करण्याचं धाडसही मला झालं नाही। आणि मी असं पाहिलं की जे जोपर्यंत ते हिंडते फिरते होते तोपर्यंत त्यांच्या अशा सेवा कोणाला करायला लागल्या नाहीत। पण हे वाचून मी अनेक वेळेला त्यांची सेवा आपण करतो आहोत असा भाव धरला अनेक वेळेला। हे याच्यापासून शिकायचं। मी ते काव्य देखील लिहिलं, भाव धरला, करत राहिलो, संकल्प केला, मग मज मनी वाटे गुरु रूप होऊनी सद्गुरुसी आळवावे, सद्गुरु बैसता सहजासनी सहजासन म्यावावे, सद्गुरु चालता चरण होऊनी सुखे त्या घेऊनी जावे। या भावाचा अभ्यास तर करू शकलो, मला स्वामीजींनी सांगितलं की हे सगळं मी करत असतो आणि इथं कोणाला मी येऊ नये, त्यांच्या दुकानात सेवा नाही, घरी सेवा नाही, कुठं सेवा करणार, पण मग भाव धरायला मला कोण आडवेल, मी तो भाव धरे। सद्गुरु बोलता बोल होऊनी वचनामृती म्या न्हावे, त्यांच्या तोंडून बोल बाहेर पडत असताना ते बोल जणू मी होतो आहे आणि त्या वचनामृतामध्ये न्हाणाराही मी होतो आहे, मग प्रवचनाला येऊन बसण्याची माझी सगळी भूमिकाच बदलली। मी पाहत असे त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतायत, ते शब्द मी आहे आणि त्या शब्दांनी सुस्नात होणारा देखील मीच आहे। आता तर मला सेवा करता येईल। आणि मग स्वामीजी वैयक्तिक सेवा जर करू देत नसतील तर त्यांच्या कार्याची सगळी सेवा मी करेन, जमेल ती सगळी सेवा मी करेन, हे तर मला करता येईल। त्यामुळं आपल्या गुरु कार्याचा पोत काय आहे, तिथं आवश्यकता काय आहे, मी सगळं करण्याचा संकल्प करेन आणि काही ना काहीतरी करेनच करेन। 1, 2, 3, 4 बऱ्याच सेवा मी करेन, करू शकतो। जर मी माझ्या देहाची सेवा करू शकतो, माझ्या कुटुंबाची सेवा करू शकतो, माझ्या मुलांची सेवा करू शकतो, मी नोकरी करतो त्याला सेवाच म्हणतात, तिथं जाऊन मी पोट भराव्या करता सेवा करू शकतो, तर मी ही सेवा करू शकतो। मी पाहीन मी काय काय करू शकेन याचा संकल्प करेन आणि करीन ना। अशा प्रकारे भाव धरायला मी सुरुवात केली। याच्यावरून काय शिकायचं हे मी सांगतो आहे। सिंहासन होईन आपण वरी गुरु करी ती आरोहण, होईन पुरेपण ओळगेचे। आता सेवा माझी पूर्णत्वाला जाईल, मी पूर्णपणे सेवा करेन, मी ओळगेचे सेवेचं पूर्णपण पाहिन। हे पूर्णपण मात्र सेवेमध्येही आहे आणि भावात बोधात आत्मज्ञानामध्ये आहे। श्री गुरुंचे मन जया देईल अवधान, तो मी पुढा होईन चमत्कारू। अजून थोड्या ओव्या आहेत, या यथावकाश पुढच्या वेळेला आपण पाहूया। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत कविवर फरात पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 हरी। ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। हरी हरी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।